अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेला
आधुनिक भारताचा इतिहास।
1885 राष्ट्रीय सभा ते 1905 वंगभंग चळवळ।
1885 ते 1920 हा कालखंड आता अभ्यासाला आपल्या समोर आहे। नावच द्यायचं झालं तर मवाळ आणि जहालांचं युग असं नाव देता येईल। तुम्ही माझे हे वैयक्तिक भक्तिभाव समजा की निदान यातल्या उत्तरार्धाच्या युगाला मी टिळक युग नाव देतो। आता लोकमान्य टिळकांचं कार्य आणि पुढे गांधीजींनी जे कार्य देशभर केलं यामध्ये कसं सलगता आहे, पायाभरणी लोकमान्यांची आणि स्वातंत्र्याची इमारत उभं करण्याचं काम गांधीजींचं, हे आचार्य जावडेकरांच्या आधुनिक भारत या पुस्तकामध्ये त्यांनी अप्रतिम पद्धतीने मांडलंय। असामान्य पुस्तक आहे, असामान्य। आचार्य जावडेकर स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते, गांधीजींचे सहकारी, आंदोलनांमध्ये होते, वैचारिक समज अप्रतिम, आणि त्यांनी हा देशाच्या स्वातंत्र्याचा पूर्ण संग्रामाचा अन्वयार्थ जो मांडून दाखवले आहे, इतकं असामान्य पुस्तक माझ्या इंग्लिशमध्ये सुद्धा पाहण्यात नाही। तेव्हा आधुनिक भारत हे तर पुस्तक सर्वांनीच पाहावं। भारतीय राष्ट्रविचाराचा जो आर्थिक पाया आहे, ज्याचे दोन ज्येष्ठ महर्षी म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नवरोजी, हा आर्थिक राष्ट्रवादाची पायाभरणी कशी झाली हे आचार्य जावडेकरांनी अप्रतिम पद्धतीने उलगडून दाखवले। त्या कार्यावर आधारित समाज सुधारणा चळवळ, नेमस्तांचं कार्य यावर आधारितच जहाल चळवळ कशी पुढे सरकली आणि लोकमान्यांचं कार्य, आणि लोकमान्यांच्या कार्यातून गांधीजींनी पुढे देशभर उभी केलेली इमारत। बाकी ग्रंथामधले सगळे मुद्दे तर आपण केलाच पाहिजे प्रत्येकाने अभ्यास, पण मी तर म्हणेन की फार खरं म्हणजे अवघड सुद्धा नाहीये। चतुःसूत्रीसारखा मुद्दा घ्या, पुढे गांधीजींनी तोच वापरलेला आहे। हरताळ हा मुद्दा घ्या, प्रारंभ लोकमान्यांचा आहे। शेतकऱ्याचा आंदोलनाचा मुद्दा घ्या, तर खेडा, अहमदाबाद, चंपारण, बारडोली याचा प्रारंभ 1896-97 फॅमिन कोड, शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकरी लोकमान्यांच्या शब्दानुसार रस्त्यावर आला हे आहे। वंगभंगाच्या मधले लाल, बाल, पाल आणि अरविंद घोष असे चार राष्ट्रीय नेते होते। या चौघांनी जी चार सूत्र मांडली आहेत, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, असेच्या असे हे चार मुद्दे 1920 पुढच्या काळातही गांधीजींनी उचलून धरलेले आहेत। शस्त्र तीच वापरलेली आहेत, अर्थात म्हणजे केवळ तेच केलं असं नाही, बदलत्या काळ, बदलतं युग, नवी आव्हानं हे लक्षात घेऊन गांधीजींचं गांधीजीपणा म्हणजे खरी थोरवी ही आहे की त्यांनी त्याला नवे फॉर्म दिले, भर घातली। आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची एका शब्दात सांगायचं तर सत्याग्रह नावाची जी कन्सेप्ट आहे ही 20व्या शतकाच्या मानवतेला। सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।